ऐकून कानी भाऊ बहिणीचे ऐकून कानी येत भरून डोळ्याला पाणी हो येत भरून बहिणीचा जीव येडा
बरोबर
ओ बहिण चालली भाऊला भेटाला बहिणीचा जीव येडा
अरे वा
ओ भाऊजा इथे आड्या मारे कपळाला
कपळाला जी आनंदी
ओ कुठून आले औदासा घर माझ बुडवाला
अरे वा
आणि बायको बोले तिच्या नवऱ्याला काढून द्यावा तुमच्या बहिणीला
बहिणीला जी
ओ दुष्काळ पडला होता तिच्या गावाला
अरे वा
ओ तीन मुलं तिच्या वंशाला ओ कस लिवले तिच्या दैवाला चालली भावाच्या गावाला
गावाला जी
भेटला बहिणीचा जीव वेडा हो बहिणीचा जीव वेडा बहीण चाललेली भाऊला भेटला
बहिणीचा जीव वेडा हो बहिणीचा जीव वेडा
हो चालून गेली बहीण बाई भावाच्या गावाला
हो
क्रम झाला
हो रे रामा हो राम राजा रे शिवराजी
बहीण म्हणाली,
काय म्हणाली,
माझा वडील भाऊ
हा
त्या गावाला आहे,
हा
मी भावाच्या गावाला जाते,
बरं
तीन मुलं माझ्या वौसाला आहे,
शबास
तिथं जाणार,
हा
भावाकडून काहीतरी शिदा घेणार, मुलाला खाऊ घालणार,
बरोबर
बहीण काय बोलले त्या मुलाला,
हा
मुलांना
बोला,
हो भावाच्या गावाला जाऊ भावाला त्या मागणी करू,
करू जी आले,
हो बहीण गेली होती भावाच्या गावाला,
अरे वा
भाऊजाईने दुरून नणीन बायला पाहिलं,
बरोबर
तिच्या कपाळाला आड्या मारल्या, ती म्हणाली की हे औदासा कुठून आली माझ्या घरी,
बरोबर
तिच्या नवऱ्याला म्हणती, महाराज
बोला
तुमच्या बहिणीला कधी नाही काढून दिलं,
बरं
ती माझ्या माहेरला निघून जाणार,
बरोबर आहे,
बायकूची हो बुधी ऐकून पांड्याचा क्रम झाला, तुमच्या बहिणीला हो रे राबा, हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो राबा राजा,
हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो
देशाला
ओ राजा,
ओ बायकूची रे बुधी ऐकून लाता हाने बहिणीला,
ओ
बायकूची रे बुधी ऐकून लाता हाने बहिणीला, अरे हो लाता हाने बहिणीला, निघून जावा बहीण बाई दुरल्या देशाला
हो
आल्या हो रस्त्याला
हो रे रामा, अरे रामा रे दादी,
हो बहीण बोले त्या वडील भावाला,
अरे वा
दादा
बोला
मी दुसऱ्या देशाला निघून जाणार,
बरोबर
लहान लहान मुलं माझ्या संगतीने आहे दादा, मुलं म्हणाले मामा मामा आमच्या पोटाला भूक लागली, मामा आम्हाला जेवण दे, ते म्हणाले मामा आम्हाला जेवण दे, दया मामाला नाही आली, हो बोलणं खरे आहे त्यांच्या मामीला, मामी तुला तरी दया येऊ दे, हो दया येईना हो त्या मामीला की दादा, हो दया येईना त्या मामीला, शेवट दया कुणाला आली, दया आली हो आली त्यांच्या काही मामाला, हो दया आली हो मुलांच्या त्यांच्या मामाला, हो घरात बोलणं करे हो त्याच्या कपत्नीला
हो
होता बहिणीने काय सोचलेलं होत,
अरे वा
माझा भाऊ एकुलती एक
हा
आणि एकुलती एक बहीण मी त्याच्या पार्टीची,
बरोबर
भावाच्या गावाला जाते म्हणे
हा
आणि काहीतरी पैसे वगैरे मागती,
बरं
परत माझ्या गावाला येते
हा
मुलांना काहीतरी खाऊ घालती,
बरं
भावाच्या गावाला गेली होती
हा
भावाला म्हटली
बोला
दादा
बोला
माझ्या गावाला दुष्काळ पडला होता,
बरोबर
म्हणून आली मी तुझ्या गावाला
आले रे।
भाऊजाने दुरून नणीनबाईला पाहिलं, ती म्हणाली की चंडाळीन माझ्या घरी आली
बरं
महाराज, आताच्या आता कधी नाही काळडा तो माझ्या जीवाला काही ना काही करून घेणार आणि माझ्या माहेराला निघून जाणार. तेवढा त्याने शब्द ऐकला.
बरं
आजकाल जमान्यामध्ये बहीण प्यारी नसते, आईबाप प्यारी नसते, बायको प्यारी असते. तो म्हणाला
काय
राणी तुझ्या जीवाला काहीच घाबरू नको.
बरं
आताच्या आता माझ्या बहिणीला मी काढून देतो. बायकोची बुद्धी ऐकली आणि बहिणीला पाच लात हाणल्या. बहिणीला म्हणाला की ताई
बोला
माझ्या घरात राहू नको, आताची आता तू निघून जा. ती म्हणाले की दादा नाही, तीन मुलं माझ्या संगतीला आहे, तीन दिवसापासून अन्न आमच्या पोटाला नाही. मुलं बोललं हो करे त्यांच्या कामा माला तीन दिवसाचा उपास मामा आमच्या का पोटाला. मामाला दया आली.
बरोबर
आहे. हो दया आली त्याच्या मामाला.
हो रामा
राजा बोले त्याच्या पत्नीला.
हो रामा राजा
घरात बोले त्याच्या बायकूला.
रामा राजा
भाकरी ग बांधून देवे भाष्याला.
भाष्याला रामा राजा
भाकरी बांधून द्यावे भाष्याला.
हो रामा
कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या दाराला. अरे कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या
दाराला.
अरे भाकरी म्हणून चार गवऱ्या बांधल्या फरकीला.
हो रे
भाष्याला.
अरे वा
मामी काय म्हणते भाष्याला.
बोला.
अरे भाषण तुमची मला दया आली.
बरं
तुम्हाला ह्या चार भाकरी बांधून दिल्या.
बरोबर.
त्याला कल्पना नव्हता की मामीनी गौऱ्या बांधून दिल्या म्हणून.
बरोबर आहे.
त्या भाकरी घेतल्या, त्यांची आई म्हणाले आई
बोला
इथं काय जेवण करायचं नाही.
बरं
तिथं पाणी दिसन तिथं जाऊ बसू आणि जेवण करू.
बरोबर आहे.
ती म्हणाली की बाळांनो खरंच आहे आपण निघू. तर त्यांना चालता चालता भाया जंगलात गेले. ती बहीण काय म्हणाले
काय
जगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण पाई. जगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण पाई. उन्हाळा होता, त्याच्या पायामध्ये नव्हतं. ते मुलं म्हणाले आई आमचे पाय जळा लागले. आई काय करावं आपल्या गावाला वनवास नाही पडला असता तर हा वनवास आपल्याला घडला नसता. काय करावं आई दगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण नाही.
दगी आसरा नाही आज मला आई.
आम्हाला मुन म्हणाले आई आम्हाला भूक फार लागली आई आम्हाला जेवण दे. बाळांनो आसपास काय पाणी दिसत नाही आई आसपास काय मला पाणी दिसत नाही. मुलांनो कस तरी जेवण करणार पाणी असलं तर जेवण करणार. आई आम्हाला भूक लागली आई जेवण दे. जगी आसरा नाही आज मला आई मला कोणी नाही. जगी आसरा नाही माझा आला आई सोडून गेले मधला मला कोणी नाही. हो भाव बंदाचा सारा निराला
भाव बंदाचा
भावाच्या गावाला गेल्यानंतर भावाच्या गावाला गेल्यानंतर
बरं
मला भावानी दया आली. शेवट भावानी काय केलं भाकरी बांधून दिल्या.
बरोबर
काय करावं तापी माता आली. मुलांनो
बरं
तापी मातावर जाऊ आणि जेवण करू.
बरोबर
मुले गेले आई आम्ही हातपाय धुतो पहिले. मुलं म्हणाले अरे बाळांनो जा जा गेले हातपाय धुवून आले तर मुलं म्हणाले आई आम्हाला जेवण दे.
बरं
लागली भाकर काही सोडण्याला
ओ रामा राजा.
लागली आई भाकर सोडण्याला
ओ रामा राजा.
चार गौऱ्या निघल्या फडकीला
ओ रामा राजा.
चार गौऱ्या निघल्या फडकीला
शनाचा रामा राजा.
अन्नाचा उपदेश शिरला पोटाला. लागले मुलं गौऱ्या खाण्याला
ओ रामा राजा रे
भैनीला
ओ रामा राजा.
आई बोले त्या का मुलाला
ओ रामा राजा.
कसा तुमच्या मामीने अपघात केला
ओ रामा राजा.
भाकरी म्हणून चार गौऱ्या भरडकीला
ओ भरडकीला.
भाकरी म्हणून फडकीत गौऱ्या भांडल्या होत्या
ओ रामा राजा.
ओ अन्नाचा उपदा शिरला पोटाला.
अरे वा
लागल्या मुलं तिथं गौऱ्या खाण्याला.
बरोबर
ती आई म्हणाली एक एक मुलं धरूसनी कुठे फेकले
कुठे फेकले.
हो मुलं जाऊन धरले केसाला
ओ रामा राजा.
कोण दिले तापी माताला
ओ रामा राजा.
कोण दिले तापी माताला
ओ रामा राजा.
ती काय विचार करे पर्णाला
ओ रामा.
माझे मुलं गेले स्वर्गाला मी पण उडी मारती तापीला
ओ राम राजा रे.
रामाला चिंता पडली महादेवाला
ओ
पुढे कसा प्रकार झाला
ओ
एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला तापी माताला
ओ
तीन मुल टाकले तळ्याला चौथी माता सांगतो तुम्हाला तीन पण उडी मारली तापीला महादेव शंकर गोसाई झाला चालून गेला त्याका तळ्याला ओ एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला जाळ काय टाकलं त्याने तापीला
ओ
तिघ अटकले का जायाला भुई विचार करे परणाला अटकले बोला अरे लागला तो का जायाला
हो
तीन मुलं होते जायाला तिसरी काय माता सांगतो तुम्हाला साई झाला
ओ रामा
राजा त्याने का पाहिले त्या का मुलांना
ओ रामा
राजा त्याने का पाहिले त्या का बाईला
ओ रामा
राजा हाताची साया सोडी का त्यांना
ओ रामा राजा
जिवंत झाले तापी माताला
ओ रामा राजा
जिवंत झाले त्या का काटाला पुढे कसा प्रकार झाला हो त्यांनी काढून दिते होते त्या वनव सलाम
अरे वा
चालता बोलता आलते होता पी माताला ऐका चैत्र मास होता उन्हाळ्याला
उन्हाळ्याला जी आनेरी जी
ओ मुलं बोले हो त्यांच्या आईला हो लागले आई आमचे पाय जळण्याला
अरे वा
तीन दिवसाचा उपास पोटाला लागले आई भूका आमच्या पोटाला
पोटाला जी आने जी
हो माता बोले त्या का मुलांना हो पाणी दिसत नाही आजूबाजूला चालता बोलता गेले त्या तापी माताला
माताला जी आने जी जी
मुलं म्हणाले आई
बोला
हातपाय धुतो आणि जेवणाला बसतो
बरोबर
हातपाय धुवून आले जेवण करायला बसले
बरोबर
लागली होती आई गा त्या गौऱ्या सोडायला गौऱ्या निघल्या तर मुलं अन्न म्हणून खायला लागले
बरोबर
पुढे कसा प्रकार झाला हो लागले मुलं गौऱ्या खाण्याला अन्नाचा उद्दा शिरला पोटाला हो काय भान त्यांच्या माताला भेटले होते मुलं तिने तापीला पण उडी मारली होती तापीला। काय भगवानची वकरणी सांगाला, महादेव शंकर गोसाई झाला। जिवंत केले त्या का बोलाला, जिवंत केल ते चौगा जणाला। तीन मी मुलं सांगतो तुम्हाला, चौथी आणि त्यांची माता का बोला। हो पुढे कसा प्रकार झाला, कस लिहिले त्यांच्या दैवाला। देवाचंच रूप होत, ते रूप त्याने खरोखर तिला दाखवलं नाही, तिचं मत बघितलं। बाई तुला कसा काय टाइम पडा, ती म्हणाले की बाबा मी भावाच्या गावाला गेलती, भाऊजाईन मला बाकरी म्हणून सनी गौऱ्या बांधून दिलत्या।
बरोबर,
काय सांगावं दादा, गौऱ्या बांधून दिल्यानंतर माझ्या मुलांनी बाकरी म्हणून सनी गौऱ्या खाल्या। मग मी त्या गाला मला म्हणून मी मुलं तापी माताला फेकले होते। ओ काय सान महादेवाला रे रामा, अरे हो टाकली बाईच्या खोलीला,
ओ बाईच्या खोलीला राजा।
ओ सोन्याची हो विटका टाकली बाईच्या खोलीला,
ओ बाईच्या खोलीला।
चालून गेली गावाला पुढे प्रकार झाला। माडी भांदली तिच्या काही गावात,
ओ तिच्या काही गावाला राजा।
महादेवानी कसा अवतार बदलला होता, तसा त्यांचा अवतार बदलला। बहिणीनं भरपूर कमवून घेतलं, तीन तालाची माडी बांधली, मग दुष्काळ कुठे पडला। ओ दुष्काळ पडला होता मग भाऊ जायच्या का गावाला, मग पडला हो भावाच्या गावाला। आईचा सराप, बहिणीचा सराप आणि भावाचा सराप जण बापाचा सरापला बेकार असतो। त्यांनी बहिणीला गौरिया भांडून दिल्या भाऊजाईन, मग त्यांना शेवट अन्न भेटलं नाही। अन्न 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 करतानी त्यांचाही प्राण चालला होता। ओ भाऊ बोललं व कर त्याच्या काय बाई बोला, दुष्काळ पडा आपल्या गावाला, जाऊ बहिणीच्या गावाला। हो चौघ माई लेकर तळ्यामध्ये पडले होते।
बरं,
महादेव शंकर तिथं गोसाई झाला, त्या मुलांना आशीर्वादीला जिवंत केले।
बरं,
काय भगवानचे करणे असावं। त्या बाईला म्हणाला, बाई तुझ्या गावाला दुष्काळ पडला,
बरं
आशीर्वाद येतो आणि सोन्याची विकार तिच्या खोळीत टाकतो, जा आणि मुलांना आनंदात कपडे लता घे, घर बांध आणि व्यवस्थित राहा।
बरोबर,
तिथं गेले तिच्या गावाला। तीन तालाची मारी भांडली.
अरे वा,
धन दिर्वे तिच्या घरात भरपूर. मग भगवानचे करणे सांगायला काय झालं?
काय
दुष्काळ पडा होता भाऊजाच्या बहिणीच्या गावाला. कुठं पडा होता? बहिणीच्या गावाला पडल्यानंतर कुणाच्या गावाला दुष्काळ पडा? भाऊच्या गावाला. तो म्हणाला त्याच्या बायकोला, राणी शेवट आपल्याला कुठं जागा नाही. बाप वारला, आई वारली, शेवट एकटीच बहीण आहे. बहिणीच्या घरी जातो आणि तिला काहीतरी मागणी करतो. चालू ना बहिणीच्या गेला घराला रे हो
रामा राजा.
चालू बहिणीच्या गेला घराला
हो रामा राजा.
पहिली बहिणीची काय होती? झोपडी होती, झोपडी.
बरोबर.
आणि तीन तालाच्या माळीवर गेली.
बरोबर.
शेवटी माणसाचा घटकाचा भरोसा नाही, पाण्याचा बुडबुडा. धन माझा, दौलत माझं, माडी माझी, पैसा माझा, काहीच कामाचा नाही. शेवटी ठिकाण्यावर राहतो. हो चालू न गेला तो काही बहिणीच्या गावाला.
हो बहिणीच्या गावाला.
हो तीन तालाच्या माडीवर न हाका मारे भावाला.
हो
तीन तालाच्या माडीवर न हाका मारे भावाला. इकडं तिकडं फावू लागला लाडक्या बहिणीला.
हो रे रामा अरे रामा रे जीवदा दीदी.
हो कसं लिहिलं त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा.
दुष्काळ पडा भाऊजाईच्या गावाला.
हो रामा राजा.
भाऊ काय म्हणतो त्याच्या पत्नीला?
काय
राणी, आपल्या गावाला दुष्काळ पडला. आपो असं करू, बहिणीच्या गावाला जाऊ. स्वयंपाक कर, न्यारी बांधून घेऊ आणि बहिणीच्या गावाला जाऊ. हो कसं लिहिलं त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा.
कसं लिहिलं त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा.
ऐका त्या चैत्र मासून आला.
हो रामा राजा.
चालता आणि बोलता बोला.
हो रामा राजा.
चालू लागले होरोडाला, एक नदी होती बाजूला.
हो रामा राजा रे.
बायको बोले तिच्या नवऱ्याला.
हो रामा
राजा. काय सांगू महाराज तुम्हाला.
हो रामा राजा.
हो चालू चालू जीव थकला.
हो रामा राजा.
भूक लागले माझ्या पोटाला.
हो रामा राजा.
लागले भाकर काही सोडण्याला.
हो रामा राजा.
काय भगवानची करणी? तिनं ननीबाईला गौऱ्या बांधून दिल्या होत्या. महादेव पार्वतीने चिंता केली. तिनं असं केलं तर हिला बी असं करायलाच पाहिजे. लागली भाकर सोन्याला. भाकरी म्हणून तिथं
काय झालं?
गौऱ्या झाल्या. भाकरीच्या गौऱ्या झाल्या. ती म्हणाली, महाराज आपण तर पाच भाकरी बांधून आणल्या होत्या, पाच गौऱ्या कसका झाल्या? तो म्हणाला, राणी आपल्या हा कर्माचे फेड आपण करत आहे.
बरोबर.
हो अन्नाचा उपदास शिरला पोटाला. लागले ते पण गौऱ्या खाण्याला.
खाण्याला जी आनरी.
नवरा बोले त्याच्या बायकोला.
हो रामा राजा.
बहिणीचं घर जवळ आहे. बहिणीच्या घरी जाऊ आणि बहिणीला काहीतरी दोन गोष्टी सांगू. चालू ना बहिणीच्या गेला वाड्याला.
हो रामा राजा.
इकडं तिकडं फाऊ लागला.
हो रामा राजा.
बहीण तीन तालाच्या माळीवर न त्या दोघांना बघते. माझा असा वनवास केला, यांचाही वनवास केल्याशिवाय राहणार नाही मी. तिनं तालाच्या माळीवर न त्याला हाका कशी मारते. अरे बंधू राजा, कसा वनवास दिला होता मला, आता आला ना माझ्या दाराशी. हो चालून चालून गेली होती हो त्या जाका गावाला,
हो त्याच्या गावाला राजा.
हो भाऊजाईने गौऱ्या बांधून दिल्या होत्या त्या का बाईला. हो रे भावानी बहिणीला पाहिलं, तीन तालाच्या माडीवर, तो कसा म्हणतो ताई. ती म्हणाली, अरे पापी चंडाळा, तू माझ्या घरी येऊ नको, माझ्या दाराची पायरी सुद्धा चढू नको.
बरोबर आहे,
जसा आला तसा वापस निघून जातो. म्हणाला, ताई तुझ्या पाया पडतो पण मला जागा दे. बहीण बोलल्या, त्या का भावाला राहू नको माझ्या वाड्याला. सांगतो तुला
ओ रामा राजा,
तो मोल मजुरी करायला लागले.
बरोबर,
शेतकरी तरी किती देणार.
बरोबर आहे,
शेतकरी तरी किती देणार. शेवटी तो राबून घेतो, काम धंदा केल्याशिवाय राहू देत नाही, शेवटी काढून देतो.
बरोबर आहे, पुढे कसा प्रकार झाला रे हो रामा राजा,
पुढे कसा प्रकार झाला
हो रामा
भया जंगलाला.
ओ रामा राजा,
कपडे मिळला ना त्यांच्या अंगाला.
ओ रामा राजा,
अन्न मिळला ना त्यांच्या पोटाला.
ओ रामा राजा,
अशी बहिणीचा आशीर्वाद लय बेकार असतो.
बरोबर
आहे, ओ कसं लिहिलं त्याच्या दैवाला.
ओ रामा राजा,
चालून गेले दुरल्या देशाला.
ओ रामा राजा,
कसं लिहिलं त्यांच्या दैवाला.
ओ रामा राजा,
ओ दया आली त्या का बहिणीला, लागली त्या का पाण्याला.
ओ रामा राजा रे राम राजा, ओ भले रामा रे जिरवदादी,
इकडं तिकडं फाऊ लागली त्याला.
ओ रामा राजा,
शेवट दया आली बहिणीला.
ओ रामा राजा,
भाऊ लागली त्याला.
भावाला रामा राजा,
चालून गेलो भया जंगलाला.
ओ रामा राजा,
बसलेले होते ते का झाडाला.
ओ रामा राजा,
शेवटी भावाला काय म्हणते. दादा शेवट बहिणीलाच दया येते.
बरोबर आहे
दादा, चल तुला माझ्या घरी घेऊन जाते.
बरोबर आहे,
घेऊन गेले तिच्या वाड्याला.
ओ रामा राजा,
तुझ्या बायकूला.
ओ रामा राजा,
तिला नको ठेवू माझ्या घराला.
ओ रामा राजा,
वाटीचा भाऊ म्हणते मी तुला दया, शेवट आली भावा की माला.
ओ राम राजा रे,
काढून दिली वनवसाला.
ओ रामा राजा,
आपटू आपटू बाईचा प्राण गेला.
ओ रामा राजा,
बाईला घुबडीचा जन्म दिला.
ओ रामा राजा,
बहिणीनं काय केलं?
शेवट
भावाचं दुसरं लग्न करून दिलं।
अरे वा,
ते काय राजा करत्या गावाला।
ओ रामा राजा,
इथून पवाडा गेला शेवटाला।
ओ रामा राजा,
पवाडा म्हणणार सांगतो तुम्हाला।
ओ रामा राजा,
अशोक जाधव म्हणतो पवाड्याला, बाबूराव भाऊ त्याच्या जोडीला।
ओ रामा राजा रे,
जाधव त्याच्या जोडीला।
ओ राम राजा,
पवन जाधव त्याच्या जोडीला।
ओ राम राजा,
त्यांचे का वडील सांगतो तुम्हाला।
ओ राम राजा,
देवराम जाधव म्हणावे त्याला।
ओ राम राजा,
हो आमचं राहणं आजंगावाला सांगतो मालेगाव तालुक्याला।
ओ राम राजा रे,
नाशिक दादा जिल्ह्याला।
ओ रामा राजा,
इथून पवाडा गेला शेवटाला।
ओ राम